आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्ष सोहळ्याला प्रारंभ. खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीनं बोली प्रक्रियेची सरकारकडून पूर्तता. ऑर्लिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी शर्मा, ईशाराणी बरुआ आणि मालविका बनसोड या तिघींची एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक. आणि राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका. 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळं सर्वांसाठी खुलं करण्यासाठी केलेल्या सत्याग्रहामुळे केवळ महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा इतिहास बदलला. या सत्याग्रहाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी देशात समतेची जाणीव रुजवली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये म्हटलं आहे. चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात झाली. त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, अदिती तटकरे, उदय सामंत यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी चवदार तळे जलशुद्धीकरण प्रकल्प आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. याच कार्यक्रमात जातीय अत्याचारांमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना थेट शासकीय सेवेतल्या नियुक्तीपत्रांचं वितरण प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. चवदार तळे सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मद्विशताब्दी वर्ष आणि संत गाडगेबाबा यांची 150वी जयंती याच वर्षात असल्यानं हे वर्ष महाराष्ट्र सरकारनं समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं कामही सरकारनं हाती घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
आज अतिशय चांगलं अशा प्रकारचं चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं एक काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. चवदार तळ्याचं पाणी हे निर्मल झालं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे. इथे आलेल्या लोकांना, भाविकांना, सगळ्यांना एक आनंद मिळाला पाहिजे, इथली पवित्रता जपली गेली पाहिजे, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेलं आहे.
चवदार तळ्याजवळच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं जनसागर लोटलाय. आज सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं यंदाच्या खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीनं सक्षमसाठी व्यवस्थापन समितीबरोबरची बोली प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे युरिया खताच्या उत्पादनासाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूसाठा उपलब्ध झाला असून त्यामुळे देशांतर्गत युरिया उत्पादन वाढणार आहे. यापूर्वी देशात 54,500 मेट्रिक टन प्रतिदिन इतकं युरिया उत्पादन होतं, ते आता 76,000 मेट्रिक टन प्रतिदिन इतकं वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सध्या देशात 61,14,000 मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून उत्पादनात वाढ झाली तर त्याचा फायदा यंदाच्या खरीप हंगामासाठी होणार आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयानं रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट तयार करण्याच्या उद्योगासाठी जागतिक स्तरावर निविदा मागवल्या आहेत. या संदर्भात केंद्र सरकारनं सुरू केलेल्या उत्पादन प्रोत्साहन योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 मेट्रिक टन परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी या निविदा मागवल्या आहेत. केंद्रीय सरकारी खरेदी पोर्टलमार्फत ही निविदा प्रक्रिया ऑनलाईन राबवली जाणार आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित राहील असा इशारा भारतानं दिलाय. दहशतवादाचं केंद्र बनलेल्या पाकिस्ताननं सिंधू पाणी करारासंदर्भात बोलण्यापूर्वी आधी माणुसकी जपावी असे खडे बोल संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी सुनावलेत. भारतानं फक्त सद्भावनेच्या दृष्टीनं 1960 या करारावर स्वाक्षरी केली होती. मात्र भारताविरुद्ध सतत युद्ध करून आणि दहशतवादी हल्ले करून पाकिस्ताननं या कराराला कमकुवत केलं, त्यामुळेच गेल्या वर्षी पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं हा करार निलंबित केल्याचं हरीश यांनी यावेळी सांगितलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन येत्या 21 आणि 22 मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी येत आहेत. 21 मार्च रोजी ते नागपूर इथल्या महर्षी व्यास सभागृहात आयोजित भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला तसंच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. त्यानंतर मुंबईत लोकभवन इथल्या 64व्या जैन दीक्षा समारंभाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. 22 मार्च रोजी ते पुणे जिल्ह्यात उरळी कांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाच्या स्थापना दिन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ऑर्लिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी शर्मा, ईशाराणी बरुआ आणि मालविका बनसोड या भारतीय खेळाडूंनी पॅलेस डे स्पोर्ट्स इथं महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारले. महिला उपउपांत्यपूर्व फेरीत तन्वीनं भारताच्याच अनमोल खरपचा पराभव केला तर ईशाराणी बरुआनं कॅनडाच्या वेन यू झांगचा पराभव केला. आणखी एका सामन्यात मालविका बनसोडनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला हरवलं. पुरुष दुहेरीत अर्जुन मदाथिल रामचंद्रन आणि हरिहरन अमसा करुणाकरन या जोडीनंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. पुरुष एकेरीत मात्र आयुष शेट्टीला जपानच्या युदाई ओकीमोतोकडून पराभव स्वीकारावा लागला. केंद्र सरकारच्या मत्स्योत्पादन प्रोत्साहन योजनेत एकात्मिक जलाशय विकासासाठी राज्य सरकारनं कोकणासह राज्यभरातल्या 34 जलाशयांची निवड केली आहे. राज्यातल्या जलाशय आणि सरोवरांमध्ये जलचर आणि माशांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणं आणि साठवणीसाठी शीतगृहांची साखळी तयार करणं यावर सरकारचा भर आहे. त्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मिळून 198 शीतगृहांना मंजुरी मिळाली. केंद्रीय मत्स्योत्पादन मंत्री राजीव रंजन सिंग यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड आणि ठाणे दरम्यान बांधण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकाला शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांचं नाव देण्याच्या मागणीला पाठिंबा देणारा ठराव आज ठाणे महापालिकेनं एकमतानं मंजूर केला. ठाणे आणि मुलुंड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हे स्थानक बांधण्याचा निर्णय रेल्वेनं घेतल्याचं ठाणे महापालिकेनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकानं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या मंगळवारी केलेल्या कारवाईत सुमारे 64 कोटी रुपये किमतीची गांजाची तस्करी उघडकीला आणली. या प्रकरणी 4 जणांना अटक झाली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आज जागतिक चिमणी दिन आहे. चिमण्यांच्या घटत असलेल्या संख्येबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी 2010 सालापासून भारतातल्या नेचर फॉर रेवर संस्था आणि इकोसिस ऍक्शन फाउंडेशन यांनी एकत्रितपणे हा दिवस सुरू केला. राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसानं काल हजेरी लावली. नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात काल सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे गहू आणि कांदा पिकाचं नुकसान झालं. अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यात सावरा परिसरात काल जोरदार गारपीट आणि अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे गहू आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं. आंबा, टरबूज आणि खरबूज या फळ पिकांनाही गारपिटीचा तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. बुलडाणा जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. देऊळगाव साकरशा परिसरात गारपिटीमुळे पिकाचं नुकसान झालं. जालना शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागानं आज नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्ष सोहळ्याला प्रारंभ. खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीनं बोली प्रक्रियेची सरकारकडून पूर्तता. ऑर्लिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी शर्मा, ईशाराणी बरुआ आणि मालविका बनसोड या तिघींची एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक. आणि राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका. 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.